इतर क्रमांक 31 दुष्ट आत्म्याले बाहेर काढणे. हा माणूस दुष्ट आत्म्याने घेरला आहे, याले दोर आणि साखरदांड्याने बांधता येत नाही, काउन की याच्या अंगात खूपच दुष्ट आत्म्याची शक्ती आहे. एवढ्या मोठ्या भयानक माणसाले त्याच्या अंगात असणाऱ्या भूताले बाहेर यायची आज्ञा केली आणि त्याने तसंच केलं. येशू हा दुष्ट आत्म्यापेक्षाही शक्तिवान आहे. सैतान आणि दुष्ट आत्मे येशूची आज्ञा मानतात. जर तुम्ही दुष्ट आत्म्यानं हैराण आहात तर तुम्ही दुसऱ्या इश्वाशी माणसापाशी जाऊन त्याला प्रार्थना करायला सांगा. तुमच्यासाठी शक्तिवान येशूच्या नावानं त्या दुष्ट आत्म्याले बाहेर यायची आज्ञा करा. दुष्ट आत्मा बाहेर येईन. खरा खुरा आमचा इश्वास आणि भरोसा येशूवर असीन तर तो येशू आपल्या अंदर वस्ती करीन, त्याची शक्ती आमचं राखण करीन आणि सैतान आमचं काहीच बिघडवणार नाही.